आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी पिकांसाठी किमान हमी भावात तसंच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे. जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षांचा गौरवशाली प्रवास. त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण आणि शिस्त यांचा अनोखा संगम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यभरात विजयादशमीच्या उत्सणाचा उत्साह. आणि एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द. आता सविस्तर बातम्या. रबी पिकांसाठी किमान हमी भावात वाढ करण्याला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली. सर्वाधिक वाढ करडईच्या भावात झाली असून आता त्याला 600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल. त्याखालोखाल मसुराच्या दरात वाढ झाली आहे. मसुराला 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल. गव्हाला प्रतिक्विंटल 160 रुपये तर बाजरीला 170 रुपये दर वाढवून मिळाला आहे. त्यामुळे गव्हाला 2425 रुपये प्रतिक्विंटल आणि बाजरीला 1980 रुपये क्विंटल दर मिळेल. हरभऱ्याला 225 रुपये तर मोहरीला 250 रुपये दरवाढ मिळाली आहे. डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी विशेष अभियान राबवण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. याकरिता आगामी 6 वर्षांसाठी 11,440 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. केंद्र सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवला आहे. यामुळे एकंदर महागाई भत्ता 58% होईल. 1 जुलैपासून ही वाढ लागू राहील अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. याचा लाभ 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. देशात 57 नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करता तो 5.5% ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जनधन योजनेतल्या खातेधारकांना मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील रिझर्व्ह बँकेनं केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षांचा गौरवशाली प्रवास हा त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण आणि शिस्त यांचा अनोखा संगम आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी समारंभात बोलत होते. मोदी यांनी संघ संस्थापक डॉ केशव हेडगेवार यांचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. संकटकाळी मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या स्वयंसेवकांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. यावेळी एका विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सामाजिक विकास, राष्ट्रीय सेवा, सुरक्षा आणि जलकल्याणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सक्रियरित्या सहभागी असून समाजाला एकसंध ठेवण्याचं मोठं कार्य ते करत आहेत असे गौरवोद्गार दत्तात्रय होसबळे यांनी यावेळी काढले. देशानं आपल्याला काय दिलं हे बघण्यापेक्षा प्रत्येक नागरिकानं जर समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कार्य केलं तरच आपण समृद्ध राष्ट्राची निर्मिती करू शकू असं प्रतिपादन करताना होसबळे म्हणाले,
भारत के लोगों को भारत के लिए जीना चाहिए और भारत को विश्व के लिए कार्य करना चाहिए, इसलिए तैयार करना चाहिए. यह कार्य परिस्थिति के ऊपर निर्भर नहीं है. यह इस देश में जन्म लेने वाले प्रत्येक व्यक्ति का एक कर्तव्य बनता है. यह राष्ट्र धर्म है. इस राष्ट्र धर्म को जगाना, यही संघ का कार्य. भारत को विश्ववंद बनाने के लिए हम आगे बढ़े. एक नए भारत का निर्माण करने की सार्थकता अपने जीवन में हमें मिले, ऐसे हम भगवान से प्रार्थना करते हैं. लेकिन पुरुषार्थ के आधार पर अपने प्रयत्न को हम नहीं छोड़ेंगे. इसी नए संकल्प के साथ हम आगे बढ़ेंगे. तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे न रहे.
नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी अंदाजे 2,500 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सेवा आणि सुशासन या मंत्राने प्रेरित केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन आणि प्रगती करत आहे. या अनुषंगाने सेवा पर्व या मालिकेत आज ऐकूया नक्षलमुक्त भारत याबद्दल.
गेल्या 11 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं नक्षलवाद सहन न करण्याचं धोरण राबवलं. सरकारी योजना 100% लागू करण्याद्वारे नक्षलवादग्रस्त भागांमध्ये पूर्ण विकास करण्याचं नियोजन आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात बोलताना सांगितलं की एकेकाळी नक्षलवाद आणि माओवादामुळे लाल पट्टा म्हणून ओळखले जाणारे प्रदेश आता हरित विकासाचे पट्टे बनत आहेत.
एक समय था कभी 1,250 से ज्यादा जिलों में नक्सलवाद अपनी जड़े जमा चुका था. माओवाद की चंगुल में हमारे जनजातीय क्षेत्र, हमारे जनजातीय नौजवान फंसे हुए थे. आज 1,250 जिलों में से कम होते होते हम 20 पर ले आए हैं.
नक्षलग्रस्त भागातील कायदा आणि सुव्यवस्था लागू करून हिंसाचार समाप्त करणं आणि वर्षानुवर्ष राहिलेल्या प्रगतीमधील दरी भरून काढणं या दोन महत्वाच्या उद्दिष्टांवर सरकार काम करत आहे. त्याकरता अंदाजपत्रकी तरतूद 300% वाढवण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये 53% घट झाली आहे. पुढील वर्षी 31 मार्च पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. ही सातत्यपूर्ण राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासन वचनबद्धता यांच्यामुळे नक्षलमुक्त भारताचा संकल्प पूर्ण होण्याच्या अधिकच समीप आला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. यानिमित्त देशभरात आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक असून सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची एक प्रेरणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विजयादशमीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो अशा शुभेच्छा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या आहेत. विजयादशमीच्या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवाचं उत्थापन होऊन सीमोल्लंघन केलं जातं. रावण दहनालाही या दिवशी विशेष महत्व आहे. नागपूर इथं रेशीमबागेत सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याला आज संबोधित करणार आहेत. याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क इथं होत आहे, तर शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत गोरेगाव इथं नेस्को मैदानावर होणार आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 72वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्या, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीत आदी माध्यमातून श्रोत्यांवर अमीट ठसा उमटवला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीत 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मुख्य सोहळा होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला अभिवादन केलं. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते काल दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. राज्यात अलीकडे झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीदरम्यान एसटीनं केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ही दरवाढ रद्द करण्यात येत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त काल पुण्यातील बीएसएनएल पीजीएम कार्यालयात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बीएसएनएल महिला संघटनेच्या वतीनं आपलं घर या अनाथाश्रमाला अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. वृक्षारोपण आणि आरोग्य तपासणीचंही आयोजन करण्यात आलं होतं. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून अहमदाबाद इथं सुरुवात होत आहे. हवामान. कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रबी पिकांसाठी किमान हमी भावात तसंच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे. जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षांचा गौरवशाली प्रवास. त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण आणि शिस्त यांचा अनोखा संगम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यभरात विजयादशमीच्या सणाचा उत्साह आणि एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.